आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रावर मित्रने विशेष लक्ष केंद्रित करावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. आरक्षणाची मर्यादा 50% जास्त वाढवण्यासाठी आपला पाठिंबा राहील असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन. उद्या महोत्सवाचा शेवटचा दिवस. आणि अप्पर वर्धा, बेंबळा आणि पेंच तोतलाडोह सह विदर्भातील सर्व प्रकल्पांच्या धरणसाठ्यात वाढ. राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर होण्याचं उद्दिष्ट साध्य करतानाच मित्र म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशननं कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि राज्याच्या विकासाला देखील मोठा हातभार लागेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. यावेळी महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प, कृष्णा भीमा खोऱ्यातील विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वर्षा निवासस्थानी मित्रच्या नियामक मंडळाची बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्र आर्थिक विकास सल्लागार परिषदेनं शिफारस केलेला जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण करणं तसंच जिल्ह्यांना विकास आणि उत्पन्न वाढीचा केंद्रबिंदू करण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणास अनुसरून राज्यात महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून 1562 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातर्फे आज देशभरात नशामुक्ती भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध सामूहिक शपथग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्लीत उपस्थितांना शपथ दिली. विकसित भारत का मंत्र, भारत हो नशे से स्वतंत्र ही या वर्षाची संकल्पना आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ वीरेंद्र कुमार म्हणाले की आतापर्यंत 11 कोटीहून अधिक लोक नशामुक्त भारत अभियानाचा भाग बनले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकार, शाळा, महाविद्यालय, नॅशनल कॅडेट कॉर्प्स, नेहरू युवा केंद्र, संघटना आणि इतर सार्वजनिक संस्थांचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह देशभरातील 1 कोटीहून अधिक लोक आजच्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं 15 ऑगस्ट 2020 रोजी नशामुक्त भारत अभियान सुरु केलं होतं आणि ऑगस्ट 2023 पासून देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ते लागू करण्यात आलं आहे. दरम्यान नागपूरच्या विदर्भ आदिवासी वसतीगृह लक्ष्मीनगर इथं नशामुक्ती भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा आणि नशामुक्ती पोस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. हिंडनबर्ग रिसर्चनं केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्तानं प्रतिक्रिया द्यावी असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हितसंबंधामुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीनं म्हटलं आहे. देशाच्या भांडवली बाजाराची विश्वासार्हता आणि विकास याप्रती वचनबद्ध असल्याची ग्वाही सेबीनं दिली आहे. दरम्यान हिंडनबर्गच्या आरोपांचा प्रतिवाद करताना सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुज यांनी अनेक बाबी स्वीकारल्या असून त्यामुळे त्यांच्याविषयी नवे प्रश्न निर्माण झाले असल्याचं ट्विट आज हिंडनबर्गने केलं आहे. महाराष्ट्रात आरक्षणासंबंधाने 2 समाजात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याविषयी सुचवलं असल्याचं पवार म्हणाले. राज्यात सौहार्द निर्माण करण्यासाठी या बैठक एकमतानं जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल असंही पवार यांनी सांगितलं. आरक्षणाची मर्यादा 50% जास्त वाढवता येणार नाही हा न्यायालयाचा निर्णय आहे, त्यामुळे राज्यातल्या सर्व पक्षांनी मतभेद विसरून केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी. आरक्षणाची मर्यादा वाढवल्यास आपल्या पक्षाला याचा पाठिंबा असेल असंही पवार म्हणाले. महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून सुमारे 78 कोटी रुपये किमतीचे 52 किलो मेफेड्रोन द्रव स्वरुपात जप्त केले आहेत. यासोबत कच्चा माल आणि उपकरण देखील जप्त करण्यात आली आहेत. शहरातल्या एका निर्माणाधीन इमारतीत मेफेड्रोनचं उत्पादन सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे. दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पाणमांजर, गिधाड आणि रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रात त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता दिली. यावेळी नागपूर नजिक पेंच इथं पानमांजर, नाशिक इथं गिदाण आणि गडचिरोली इथं रानम्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ही केंद्र उपयुक्त ठरतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचं तसंच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील उपक्रम सुरु करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईत दिले. नागपूर महानगरपालिकेनं आरोग्यास धोकादायक अशा खुल्या भूखंडाच्या मालकांविरुद्ध कडक कारवाईला सुरुवात केली आहे. याअंतर्गत 11 खुल्या भूखंडांच्या मालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रिकाम्या भूखंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून कीटकजन्य आजारामुळे तिथल्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरातील तापरुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. झोननिहाय आशा स्वयंसेविकांद्वारे सुरु असलेल्या सर्वेक्षण अभियानात आतापर्यंत 32,221 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. दरम्यान डेंग्यू आणि चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरोना दिवस म्हणून पाळावा असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी केलं आहे.
पासून पावसामुळे नागपूर शहरातल्या काही भागांमध्ये इव्हन ते घरांमध्ये सुद्धा पाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळे ते रस्त्याची उत्पत्ती होऊन जे डेंग्यू चिकनगुनिया तसंच जे आजार आहेत त्यांचं प्रमाण काही प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याला रोकथाम करण्यासाठी सगळ्यांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक. सार्वजनिक ठिकाणी जमा झालेलं पाणी ड्रेन करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या टीम कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपापल्या घरांमध्ये जी वेगवेगळी ठिकाणं असतात जसं की जे काही टायर्स पडलेले असतील किंवा फुलांची टाकी आहेत, रांजण आहेत, नारळाच्या करवंड्या किंवा अशा ठिकाणी जे पाणी जमा होतं त्या ठिकाणी सुद्धा डासांची उत्पत्ती होईल. ही ब्रिडिंग रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणचं जे आहे सगळ्यांनी घरामध्ये एक आठवडे किमान एक दिवस तरी कोरोना दिवस पाळला पाहिजे. डासांचा दंख होणार नाही याच्यासाठी ज्या पुरेशा आवश्यक काळजी आहे ती घेतली पाहिजे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. औषधी गुणतत्वे असणारा रानमेवा प्रत्येकाला उपलब्ध व्हावा आणि शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित 2 दिवसीय राज्यस्तरीय रान महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सर्वसामान्यांना रानमेवा उपलब्ध होण्याच्या उद्देशानं कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. केना, कुंजरू, खापरकुटी, पाथरी, कपाळफोडी, टाकळा, तरोटा, मायाळू भाजी, कुरडीची भाजी, शेवळा, करटोली, काटेमाठ, हातगा, दिंडा भाजी, शेवगा, आघाडा, कमळून भाजी, आंबाडी भाजी तसंच हंगामी फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहेत. नागपूर शहरात गेल्या 10 वर्षातील अनियोजित रस्ते बांधकामामुळे पाणी तुंबत आहे. शहरातील कचरा उचलला जात नाही त्यामुळे अनेक कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. महानगरपालिका प्रशासनाला शासनाचा निधी मिळत असून देखील त्याचा सर्वसामान्यांना फायदा होत नाही असा आरोप नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत केला. सिमेंट रोडच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय नसल्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमध्ये न जाता सरळ नागरिकांच्या घरात घुसत आहे. सिमेंट रस्त्याच्या आणि गटर लाईनच्या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या अभियंत्यांना या कामाबाबत जाब विचारला पाहिजे अशी मागणी देखील ठाकरे यांनी यावेळी केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत साजरा करण्यात येत असलेल्या आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून विभाजन विभीषिका स्मृती दिवस आणि हर घर तिरंगा अभियानानिमित्त मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन 13 ते 15 ऑगस्टपर्यंत सीताबर्डी नागपूरच्या मेट्रो जंक्शन इथं करण्यात आलं आहे. नागपूर महानगरपालिका केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि महामेट्रो नागपूरतर्फे हा संयुक्त उपक्रम असून या प्रदर्शनासाठी प्रवेश निःशुल्क आहे. केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या विदेश व्यापार महासंचालनाच्या डीजीएफटीच्या वतीनं चंद्रपूरच्या नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय इथं 14 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी 11 वाजता लाख लागवड आणि निर्यात या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत डॉ ननिता बेरी प्रमुख शास्त्रज्ञ उष्णकटिबंधीय वन संशोधन संस्था टीएफआरआय जबलपूर यांच्या लाखेच्या लागवडीच्या वैज्ञानिक पद्धती मूल्यवर्धनाची व्याप्ती आणि विपणन तंत्र यावेळी व्याख्यान होईल. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात 38 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठात 14 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी पदव्युत्तर पदविका स्तरावर प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठात 350 अधिक अभ्यासक्रम असून त्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशासंबंधीचा सर्व तपशील उपलब्ध असल्याची माहिती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नागपूरचे विभागीय संचालक डॉ लक्ष्मण कुमारवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहण्याचा अंदाज आहे। उद्या चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया इथं पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला तरी विदर्भातील सर्वच प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धरणसाठ्यात वाढ झाली आहे। वैनगंगा वर्धा आणि मेमळा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 74.11% तर अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 60.12% पाणीसाठा झाला आहे। अप्पर वर्धा धरणात 83.70% पाणीसाठा झाला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 540 मिलीमीटर पाऊस झाला आहे। या धरणातून 24 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। बिंबळा प्रकल्पात 48.91% पाणीसाठा झाला असून या धरणातून 84 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे। या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून 654 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पेंच तोतलाडोह प्रकल्पात 89.51% पाणीसाठा झाला असून 63.37 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। कृषी आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रावर मित्र विशेष लक्ष केंद्रीत करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश आणि आरक्षणाची मर्यादा 50% जास्त वाढवण्यासाठी आपला पाठिंबा राहील असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।